नमस्कार. ओमकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद देव. रामनवमीपासून आपला जो उपक्रम सुरू आहे, समर्थ श्री रामदास स्वामींची 13 मारुती स्तोत्र ऐकण्याचा, तर त्यातलं आज मी हे 5वं मारुती स्तोत्र तुमच्यापुढे सादर करते. मी सादर करते म्हणजे काय, डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे ह्यांनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे आणि त्यांनी जे सार्थ आणि सविवरण 13 भीमरूपी स्तोत्रे असं पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातलं 5व्या स्तोत्राचं विवरण आणि अर्थ मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. म्हणजे सुनीती ताईंच्या पुस्तकाचं मी 5व्या स्तोत्राचं अभिवाचन करते. ऐका, तर हे स्तोत्र थोडंसं मोठं आहे पण खूप महत्त्वाचं आहे. धन्यावतार कैसा हा. चाफळचा जो दास मारुती आहे त्या मारुतीसाठी समर्थांनी हे स्तोत्र लिहिलंय असं म्हटलं जातं. पहिल्या 4 श्लोकांमध्ये मारुतीला ज्या नावांनी संबोधलं जातं ती विशेषणं समर्थांनी सांगितली आहेत, ती आपण ओळींनी पाहूया. हनुमंता. इंद्राच्या वज्रानं भंग पावलेल्या हनुवटीमुळे मारुती हा हनुमान किंवा हनुमंत ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. रामदूता. रामाचा सेवक म्हणजे दास, रामाचा दास. वायुपुत्रा. वायूचा पुत्र म्हणून वायुपुत्र. महाबला. महाशक्तिमान असलेला तो महाबला. ब्रह्मचारी. हनुमान गर्भात असतानाच त्याला गर्भकासोटी होती, त्यामुळे मातेलाही त्याचे लिंगदर्शन झालं नाही, म्हणून हनुमान म्हणजे पूर्ण ब्रह्मचारी. कपिनाथा म्हणजे वानरकुळाचा मुख्य. विश्वंभरा म्हणजे जगाचं पालन पोषण करणारा. जगतपते म्हणजे जगाचं नियंत्रण करणारा, जगाचा धनी असलेला. कामांतका. कामाचा शेवट करणारा म्हणजेच ज्यांनी वासना जिंकलेल्या आहेत असा. दानवारी. दुसऱ्याला देण्याची इच्छा करणारा. शोकहारी म्हणजे लोकांचं दुःख नाहीसं करणारा. दयानिधे म्हणजे दयेचं भंडार असलेला. महारुद्रा. श्री शंकराचा अवतार 11वा रुद्र म्हणजेच महारुद्र. मुख्य प्राणा. मारुती हा रामाचा बहिश्चर प्राण, म्हणजे राम हा जर आत्मा तर मारुती हा त्याचा प्राण. राम आणि मारुती तत्वतः एकच, म्हणून मारुती हा रामाचा मुख्य प्राण. मूळ मूर्ती पुरातना. मूळ म्हणजे आदिपुरुष, मूर्ती म्हणजे देह किंवा शरीर. मारुती हे चिरंतन शाश्वत असं ब्रह्मतत्व असल्याने त्याला पुरातन म्हटलेलं आहे. देह धारण केलेला आदिपुरुष म्हणून मूळ मूर्ती पुरातना. वज्रदेही. इंद्रदेवांच्या वज्रापेक्षाही कठोर देह असणारा म्हणजे वज्रदेही. सौख्यकारी म्हणजे लोकांना सुख देणारा. भीमरूपा. ज्याला पाहून शत्रूच्या मनात धडकी भरते असं भव्य रूप. प्रभंजना. प्रभंजन म्हणजे सोसाट्याचा वारा, हे वायूचंच एक नाव. मारुती हा वायुपुत्र म्हणून प्रभंजना. पंचभूता. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत, हे मारुतीचंच रूप म्हणून पंचभूत. मूळ माया. जिच्यापासून सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली ती मूळ माया, म्हणजे मूळ पुरुष हा मारुती होय. स्थिती रूपे तूची विष्णू. स्थिती म्हणजे जीवन रूपानी मारुती हा विष्णू आहे. संहारक पशुपती. लयतत्वाचा शिवही मारुतीच आहे. मारुती हाच उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीनही अवस्थांचा कर्ता आहे, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेशही आहे. तोच अत्यंत श्रेष्ठ, स्वयंप्रकाशित आणि नाम, रूप आणि गुणांच्या पलीकडचा आहे, याचं वर्णन करावं तितकं कमीच आहे. वेद, शास्त्र, श्रुती ही सगळी त्याचं वर्णन करता करता दमून जातात. सहस्र फणांचा म्हणजे सहस्र मुखांचा शेषही त्याचं वर्णन करताना थकून जातो. भक्तांसाठी निरनिराळ्या प्रकारांनी घेतलेला हा दैवी अवतार आहे. हा मारुती राम कार्यासाठी अतिशय तत्पर आहे. भक्तांचं रक्षण करणारा त्यांचा पाठीराखा आहे. कितीही मोठी संकटे आली तरी तो तत्परतेने धावून जातो आणि संकट दूर करतो. हा अत्यंत दयाळू आणि उदार असून नामस्मरण करणाऱ्यांवर कृपा करतो. हा वानरवीर अत्यंत धैर्यशील असून कधीही माघार घेणारा नाही. त्यांनी समुद्रावरून केलेलं उड्डाण ही अतिशय विलक्षण गोष्ट आहे. त्यांनी रामाच्या हातात पत्र देऊन त्याला वंदन केलं. जवळच बसलेल्या लक्ष्मणांनी ते पत्र वाचताच रामाला खूप आनंद झाला. मारुती समुद्रावरून उड्डाण करून श्रीरामांकडे आला आणि त्यांनी सीतेचा शोध लागल्याची आनंद वार्ता सांगितली. मारुती स्वतःचा पराक्रम सांगणार नाही म्हणून ब्रह्मदेवानी मारुतीच्या लंकेतील अफाट पराक्रमाचं वर्णन लिहून एक लखोटा त्याच्याजवळ दिला होता. ते पत्र लक्ष्मणांनी वाचून दाखवलं. समर्थांनी हे सुंदरकांडामध्ये सांगितलेलं आहे. सगळे जण आनंदानी गर्जना करू लागले. सगळ्यांना ब्रह्मानंद, परमानंद झाला. मारुतीचा महिमाच इतका मोठा आहे की ब्रह्मादी देवांनाही त्याचं आकलन होत नाही. आता समर्थ मारुतीच्या रूपाचं वर्णन करतायत. मारुतीचं शेपूट इतकं विलक्षण आहे की ते गोल गोल फिरवल्यामुळे नभामध्ये गोल पोकळी तयार झाली आहे. त्याचं धगधगीत तेज सर्व दिशांना पसरल्यामुळं त्यांनी सूर्यबिंबाला झाकून टाकलं आहे. ध्वज घेऊन उजवा हात वर आणि डावा हात कमरेवर, असं हे त्याचं रूप बघताना समुद्रावरचं विलक्षण उड्डाण त्याला निश्चितच शोभून दिसतं. तो कमरेला सुवर्णाची कासोटी नेसला आहे. त्याच्या भोवती घंटा किणकिण आवाज करीत आहेत. कमरेच्या कमरपट्ट्यावर निरनिराळ्या प्रकारांची रत्न आणि मोतीही जडवलेले आहेत. आणि मस्तकावर धारण केलेल्या मुकुटाचं काय वर्णन करावं? त्यामध्ये कोटी चंद्रसूर्य नाहीसे होतील, लपून जातील, म्हणजेच मुकुट इतका तेजानी तळपत आहे. कानांमध्ये दिव्य आणि तेजस्वी कुंडलं आहेत, तर गळ्यामध्ये मोत्यांची माळ शोभून दिसते आहे. कपाळाला केशराचा टिळा लावला असल्यामुळे त्याचा हसतमुख चेहरा छान दिसतो आहे. बोटांमध्ये अंगठ्या शोभत आहेत, तर कड घातल्यामुळे हाताला शोभा आली आहे. पायांमध्ये वाळे वाजत आहेत, तर पायातील तोडा मुठ्ठ्यांनी आवाज करीत आहे. असा हा अनाथांचा कैवारी, रक्षण करणारा आणि त्यांना मोक्ष म्हणजे मुक्ती मिळवून देणारा ईश्वर आहे. पुढे 17 ते 19 श्लोकात ते सांगतात की त्याचं स्मरण केलं की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन मुक्ती प्राप्त होते. त्याचं अद्भुत तेज पाहून आणि त्याचा भुभुक्कार ऐकून दैत्य चळाचळा कापतात. तो असुरांना त्वरेने खाली पाडतो आणि भूमीवर आपटून मारून टाकतो. तो लक्ष्मणाला प्राण देणारा आणि वानरकुळांमध्ये शोभून दिसणारा आहे. पाताळ लोकचे राजे अहिरावण आणि महिरावण या रावणाच्या दोघा बंधूंचा मारुतीने नाश केलाय आणि पाताळातली असुरी शक्ती नाहीशी केलेली आहे. ह्याबद्दलची गोष्ट ऐका. अहिरावण आणि महिरावण या रावणाच्या दोघा भावांना कारस्थानात विभीषणाचा वेश अहिरावण यांनी धारण करून श्रीराम आणि लक्ष्मण यांना सैन्यातून उचलून पाताळात पळवून नेलं होतं. तिथे त्या दोघांना देवीसमोर बळी देणार होते, परंतु हनुमानांनी तिथं जाऊन अहिरावण महिरावणांशी युद्ध केलं आणि त्या दोघांना मारून टाकलं. तिथून रामाची सुटका केली आणि तिन्ही लोकांमध्ये कीर्ती मिळवली. आता शेवटच्या 5 श्लोकांमध्ये या स्तोत्राची फलश्रुती सांगितलेली आहे. मारुती चिरंजीव आहे, तो मोक्ष देणार आहे, हे त्याचं ब्रीद आहे, व्रत आहे. त्याचं नाव घेतल्याने म्हणजेच हे स्तोत्र म्हटल्याने शुभ घडतं. तसंच भूत पिशाचही भीतीने कापतात. साप, विंचू आणि इतर विषारी प्राणी यांच्यापासून विषबाधा झालेली असेल तर मारुतीचं नाव घेतल्याने विषबाधेपासूनही सुटका होते. भक्तीनी आणि आवडीनी याचं स्मरण केलं असताना मृत्यूही भयभीत होतो. ह्या स्तोत्राच्या पठणाने संकट, बंधनं, भूतपिशाच्यांची बाधा, दुःख, दारिद्र्य ह्या सर्वांचा नाश होतो. तसंच ब्रह्मराक्षसापासून आणि ग्रहपीडेपत्नी होणारा त्राससुद्धा नाहीसा होतो. याचं नाव घेण्याने ब्रह्महत्येसारखं पातक घडलं असेल तर त्यापासूनही सुटका होते, म्हणजे त्या पापाचा नाश होतो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा दिवसाच्या 3 वेळा हे स्तोत्र म्हटल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणजे हा कल्पतरूप्रमाणे आहे, इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे. लोकांना ते ज्याची इच्छा करतील ते प्राप्त होतं. अर्थात हे सगळं प्राप्त होण्यासाठी भक्ती पाहिजे आणि त्याविषयी काही संशय नको. म्हणजे मारुती आपल्याला हे देईल की नाही हा संशय मनात येता कामा नये. रामदासांना सुद्धा हा त्याचा सहाय्यक. कुणाचा सहाय्यक? रामाचा दास. आणि रामदासांचा हा सहाय्यक आहे. रामदासांना सुद्धा हा त्याचा सहाय्यक जोडीदार म्हणजेच मारुती पदोपदी सांभाळतो. श्रीरामांनी समर्थांना हनुमंताच्या स्वाधीन करून सांगितलं होतं की यांचा सांभाळ करा, रक्षण करा. तर या स्तोत्राच्या शेवटी मीही आपल्याला ही विनंती करते की हे स्तोत्र म्हणून आपण हनुमंतांना ही विनंती करूया की आमचाही सांभाळ करा, आमचंही रक्षण करा. इथे हे आपलं 5वं मारुती स्तोत्र, आपलं म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेलं हे 5वं मारुती स्तोत्र पूर्ण होतं आहे. आता दुसऱ्या भागात आपण ऐकणार आहात सौ प्रिया राजेश शिंदे हिने पठण केलेलं हे 5वं मारुती स्तोत्र. आणि त्यानंतर उद्या भेटूया 6व्या स्तोत्रासहित. तोपर्यंत नमस्कार.